Super Hits 93.5 वर रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या या एकूण विषयासंदर्भात बोलतो आहोत. काय आत्महत्या हा जो विषय आहे ना, खरं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवा जनरेशनला रिप्रेझेंट करणाऱ्या तरुण तरुण करण्या बाणपोरांच्या आत्महत्या, या सगळ्या गोष्टी घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर खरंच मन तर सुन्न होतच होतं, पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट स्वतःसोबत घडते, ती म्हणजे यस मी काय करू शकतो हा विचार खरं तर प्रत्येकाने करायला पाहिजे. डेफिनेटली ह्या प्रोसेसमधून जात असताना, हा विचार करत असताना मला एक गोष्ट जाणवली की यस माझ्याकडे एक मीडियम आहे, माझ्याकडे एक माध्यम आहे ज्याकरवी मी तुमच्या सगळ्यांचा आवाज या सर्व आपल्या अन्नदात्यांपर्यंत पोहोचवू शकतो, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. डेफिनेटली त्यांना एक आधार देऊ शकतो की येस वी आर देअर, हम है, हम मदत कर रहे हैं. पण जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे पुरेसं नाही आहे, फक्त हे करून काही एक होणार नाही आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट करायला पाहिजे, जी थोड्या वेळापूर्वी इंद्रजीतजींनी सांगितली की येस भावताव करणं, आपण जर मॉलमध्ये जाऊन भाव करत नाही आहोत, जर आपण मोठमोठ्या ठिकाणी जाऊन भावताव करत नाही आहोत, तर अगदी एक आणि दोन आणि चार रुपयांसाठी आपण का म्हणून बार्गेन करतोय तिकडे, का म्हणून तिकडे या लोकांनी आपल्याला कमी भावात गोष्टी घ्यावा हे एक्सपेक्ट करतो आहोत. कितीतरीदा इतक्या भयंकर गोष्टी पाहायला मिळतात. टोमॅटो येतात लिलावामध्ये, अत्यंत कमी भाव लागतो, शेतकऱ्याची चिडचिड होते आणि तो ते अक्षरशः टाकून देतो की बाबा रे ह्या भावात विकण्यापेक्षा मी ते फेकून देतो ना. इतका अनावर होतो राग आपल्या अन्नदात्याचा. ह्या घटना घडामोडी फक्त टोमॅटो ह्या एका पिकासोबत घडतात का? अजिबात नाही. अशी बरीचशी पिकं आहेत. कांदा कधी भाव आसमान को छूता है, कधी अक्षरशः एक आणि दोन रुपये किलोचा भाव. काय करावं त्या माणसाने ज्यानं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून पीक काढलं, बाजारापर्यंत घेऊन आला आणि त्याला भावच नाही. सिनेमे आले त्या गोष्टीवरती चर्चा झाल्या, खूपशा लोकांनी स्वतःची मतं मांडली, पण आउटपुट काय? आजही ती सिच्युएशन शेतकऱ्यासमोर आहेच. एकूणच सिरियस मुद्दा आहे. या विषयासंदर्भात बोलत असताना एक महत्त्वाची गोष्ट जी जाणवत आहे थोडासा वेळात शेअर करतो तुमच्यासोबत. तुमच्याही मनात काय भावभावना आहे 6601935 वर शेअर करा जरा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.